आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारत दौऱ्यावर. संचारसाथी अॅप आपल्या मोबाईलवर असणे ऐच्छिक असल्याची केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. छत्तीसगडमध्ये काल झालेल्या चकमकीत 12 माओवादी ठार, 3 जवान शहीद. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 50 षटकांच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ विजयी. आता सविस्तर बातम्या. 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती पुतीन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील. दोनही नेते परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. व्यापार, अर्थव्यवस्था, आरोग्यसेवा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि माध्यमांशी संबंधित अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही पुतीन यांची भेट घेणार असून त्यांच्या सन्मानार्थ मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही भेट भारत आणि रशियाच्या नेतृत्वाला द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेण्याची, विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी दृष्टिकोन निश्चित करण्याची संधी आहे. भारत आणि रशिया दरम्यानची वार्षिक स्तरावर आतापर्यंत 22 शिखर परिषदा झाल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलसोव आज नवी दिल्लीत भेटणार आहेत. भारत आणि रशिया दरम्यान आंतरसरकारी लष्करी तांत्रिक सहकार्यासाठी मंत्रीस्तरीय बैठकही यावेळी होणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनात दिली आहे. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर यावेळी चर्चा अपेक्षित आहे. पुढील वर्षासाठी आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यक संस्थेच्या अर्थात आयडीईए परिषदेच्या अध्यक्षपदी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत या संघटनेच्या 14 संस्थापक सदस्य देशांपैकी एक आहे. कुमार यांनी स्वीडनमधील स्टॉकहोम इथं अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली. स्वीडनमधील भारताचे राजदूत अनुराग भूषण या समारंभात उपस्थित होते. संचारसाथी अॅपचा जास्तीत जास्त नागरिक स्वीकार करत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे अॅप उत्पादकांनी आधीपासूनच मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं ऐच्छिक करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. नागरिकांनाही हे अॅप त्यांना हवं तेव्हा मोबाईलमधून काढून टाकता येईल. तसंच या अॅपचा वापरकर्त्याच्या सुरक्षेशिवाय इतर कोणताही उपयोग नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं. या अॅपमुळे फसवणूक रोखण्यात यश आल्याचं संसदेत सांगताना केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले,
ऐप और पोर्टल के आधार पर 1.5 करोड़ मोबाइल कनेक्शन देश के अंदर डिस्कनेक्ट हुए हैं जो फ्रॉडुलेंट है. करीब 26 लाख स्टोलन हैंडसेट हम लोग ने ट्रेस की और 41 लाख मोबाइल कनेक्शन डिस्कनेक्ट हुए हैं. 6 लाख फ्रॉड हम लोग ने ब्लॉक किए.
भारतीय नौदल स्वदेशी तंत्रज्ञानात प्रगती करत राहील आणि विकसित भारताच्या उभारणीच्या राष्ट्राच्या ध्येयात महत्वपूर्ण योगदान देईल असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल काढले. नौदल दिनाच्या पूर्वसंध्येला तिरुअनंतपुरम इथं नौदलाच्या ऑपरेशनल प्रात्यक्षिकांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. भारतीय नौदलाचा पराक्रम, धैर्य, शिस्त आणि समर्पणामुळे देशाच्या सागरी सीमा सुरक्षित आहेत. त्यांच्या अदम्य पराक्रमाचा गौरव करण्यासाठी नौदल दिवस साजरा केला जातो. 1971 भारत पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने राबवलेल्या ऑपरेशन ट्रायडंटमुळे भारतीय सेनेला विजय मिळाला. या शौर्याची आठवण म्हणून आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर्षी केरळमधील तिरुअनंतपुरम इथं श्रांगू मुघम समुद्र किनाऱ्यावर शानदार दिमाखदार प्रात्यक्षिकाने नौदल दिन आज साजरा केला जात आहे. नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेसाठी संसदेनं डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा केल्याचं इलेक्ट्रॉनिक्स तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल सांगितलं. ते लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता अॅप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूप यांनाही या कायद्याच्या कक्षेत आणलं असल्याचं ते म्हणाले. लोकसभेने केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक 2025 काल मंजुरी दिली. प्रस्तावित कायद्याचा उद्देश केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा 1944 मध्ये सुधारणा करणं हा आहे. सिगारेट, सिगार, हुक्का तंबाखू, चघळण्याचा तंबाखू, जर्दा आणि सुगंधित तंबाखू यांसारख्या तंबाखू उत्पादनांवरील उत्पादन शुल्क आणि उपकर यामुळे वाढवला जाणार आहे. हा नवीन कायदा नाही आणि अतिरिक्त करही नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना काल लोकसभेत स्पष्ट केलं. हा उपकर नाही तर उत्पादन शुल्क आहे आणि वस्तू आणि सेवा कर लागू होण्यापूर्वी तो अस्तित्वात होता, असंही त्या म्हणाल्या. छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 12 माओवादी ठार झाले आणि 3 सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही आपले प्राण गमवावे लागले, तर या चकमकीत 2 जण जखमी झाले आहेत. बिजापूर दंतेवाडा सीमेवर माओवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर दंतेवाडा आणि बिजापूर जिल्हा राखीव रक्षक, विशेष कार्य दल, कोब्रा युनिट आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने या परिसरात शोध मोहीम सुरू केली. यावेळी माओवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक झाली. या भागातून रायफल्स आणि इतर स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्रीलंकेतील दित्वा चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर भारतीय हवाई दलाच्या वतीने तात्पुरत्या स्तरावर दळणवळणाची सुविधा पुरवणाऱ्या बेली ब्रिज आणि सागरबंधू मोहिमेअंतर्गत 500 जलशुद्धीकरण संच काल प्रदान करण्यात आले. चक्रीवादळानंतर मदत आणि बचाव कार्याला वेग आला असून या परिसरातील रस्ते जोडणी पूर्ववत करण्यास हा पूल मदत करेल, असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दित्वा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत आतापर्यंत 479 जणांचा मृत्यू झाला असून 350 जण बेपत्ता आहेत. वादळामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात पूर, भूस्खलन आणि पायाभूत सुविधा ढासळल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत मानवतावादी मदतीसाठीच्या मोहिमेचा विस्तार करण्यात आला असून मदत कार्यासाठी भारतीय सुरक्षा दलाच्या हवाई, समुद्र आणि जमिनीवरील सेवाही तैनात करण्यात आल्या आहेत. ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा अर्जदारांसाठी तपासणी नियमांची व्याप्ती आणखी वाढवली आहे. अमेरिकन काउन्सिलर अधिकाऱ्यांना कोणत्याही कामासाठी अर्जदारांच्या रिझ्युमे आणि समाजमाध्यमावरील प्रोफाईलचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चुकीची माहिती पसरवणारे कंटेंट मॉडरेशन, चुकीची माहिती देणारं काम किंवा ऑनलाईन सुरक्षेला धोका निर्माण करणे यासारख्या कारवायांमध्ये सहभागी असलेले अर्जदार अपात्र मानले जाऊ शकतात, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं दिली आहे. पाकिस्तानमधील दूतावास बंद करण्याच्या फिनलंडच्या निर्णयाचे प्रमुख बलूच मानवाधिकार नेते मीर यार बलूच यांनी स्वागत केलं आहे. इस्लामाबादच्या प्रशासनातील अपयश आणि बिघडत्या सुरक्षा वातावरणाबद्दल ही कारवाई गंभीर चिंता व्यक्त करत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे. फिनलंडच्या परराष्ट्र मंत्रालयानं 28 नोव्हेंबर रोजी इस्लामाबाद, काबूल आणि यांगूनमधील फिनलंडचं दूतावास 2026 बंद करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी हे विधान केलं आहे. बालविवाहमुक्त भारत उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय आजपासून बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांची जागरुकता मोहीम सुरू करणार आहे. दिल्लीत विज्ञान भवनात केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या उपस्थितीत याची सुरुवात होणार आहे. 27 नोव्हेंबरला या मोहिमेची वर्षपूर्ती झाली आहे. येत्या 8 मार्च 2026 100 दिवसांच्या मोहिमेची 3 टप्प्यात रचना करण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान काल रायपूर इथं झालेल्या 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. 3 सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना होता. विजयासाठी 359 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 4 चेंडू शिल्लक असताना 6 बाद 362 धावा केल्या. एडन मार्करामने केलेल्या 110 धावा आणि मॅथ्यू बिड्सकेने 68 धावांच्या जोरावर पाहुण्या संघाने हा सामना जिंकला. भारताकडून अर्षदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. ऋतुराज गायकवाडने 83 चेंडूत 105 धावा तर विराट कोहलीने 93 चेंडूत 102 धावा केल्या. 3 सामन्यांची मालिकेत दोनही संघांची 1-1 अशी बरोबरी आहे. मालिकेतील अंतिम सामना येत्या शनिवारी विशाखापट्टणम इथं खेळला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारत दौऱ्यावर. संचार साथी ऍप आपल्या मोबाईलवर असणं ऐच्छिक असल्याची केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. छत्तीसगडमध्ये काल झालेल्या चकमकीत 12 माओवादी ठार, 3 जवान शहीद. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 50 षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ विजयी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.